अध्याय पहिला, प्रस्तावना। प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता, तोच प्रारंभी देवासह होता। सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही। त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते। तो प्रकाश अंधारात प्रकाशतो, तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही। देवाने पाठविलेला एक मनुष्य प्रकट झाला।